आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 37. माईसाहेबांच्या सूचना व निरोप. दुसऱ्या दिवशी सकाळी नजरबागेतून दोघेही पाहुणे गृहस्थ निघून गेले. नीलकंठराव तर दिवस उगवल्यापासून आपल्या घराच्या फाटकाशी वाट पाहत उभे होते व त्यांची गाडी दिसताच अनायासे गाठ पडल्यासारखे हास्य करून व त्यांना वेदोक्त आशीर्वचन करून ते गेल्याची वर्दी द्यायला स्वारी धावत घरी आले व मावशीपासून दूर जाताना त्यांना सर्वांनाच अवघड वाटले असेल त्या मानाने पाहिले असता ते बरेच हुशारी दिसले अशीही त्यांनी बातमी दिली. नंतर श्रीमंतांचे सांत्वन करण्याकरता ते लगेच नजरबागेकडे गेले व तेथून परत येताना त्यांनी श्रीमंतांचा असा अत्यंत समाधानकारक निरोप आणला होता की श्रीमंतांना आज दुपारी उदासवाणे वाटेल. सबब सर्वच मंडळींनी तेथे 2-3 वाजताच जावे व संध्याकाळी चहा फराळ करून जावे. माईसाहेब ताराबाईच्या दृष्टीस पडल्याबरोबर तिच्या मनात हे अलिया वाचून राहिले नाही की आपण जर मनात आणले असते तर आज मला सूनबाई म्हणून भैयासाहेबांनी माईसाहेबांपुढे नेली असती आणि हे शब्द कानी पडताच माईसाहेबांचा कोण थयथयाट झाला असता. काय बरं त्या म्हणाल्या असत्या? अशा कल्पना मनात आणून हसत ती आपल्या मनाची करमणूक करून घेत होती. पहिला विषय अर्थातच आज 2 गृहस्थ गेल्याचा निघाला. माईसाहेब म्हणाल्या, खरंच सांगते कोण आज ही बाग मला ओकी ओकी दिसते आहे. माणसं आली म्हणजे बरं वाटतं खरं, पण ती जाऊ लागली म्हणजे असं वाईट वाटू लागतं की मग मी तर म्हणू लागते की ती नसती आली तरी बरं झालं असतं. त्यातून हे दोघे म्हणजे अगदी आम्हाला फारच चटका लावून सोडतात. त्यांना तरी निघून जाणं कुठे आवडत होतं. बाळासाहेब काहीतरी अखेरीपर्यंत सावरले होते, पण भैयासाहेब आज 2 दिवस उदास दिसत होते, गतवर्षीपेक्षा देखील यंदा जास्तीच. त्यांचं नजरबागेवरचं प्रेम वाढत जात असं स्पष्ट दिसलं. नीलकंठराव म्हणाले, हे काय विचारावे महाराज, येथे तशीच काहीतरी त्यांना आकर्षण करणारी वस्तू असेल. ही नीलकंठरावांची खुमारी ऐकून माय लेकी खुश होऊन पसंती दाखवलेले किंचित स्मित नीलकंठरावांना बक्षीस मिळाले. जरा वेळाने माईसाहेबांच्या लक्षात आले की ताराबाई आज नेहमीप्रमाणे हुशारीत नाही. त्याचे कारण त्यांनी आपणच जुळवून टाकले की आपल्या गावी परत जायचे दिवस जवळ येत चालले म्हणून तिला वाईट वाटत असावे. त्या विचारसरणीने किंचित प्रेमस्वरात माईसाहेब तिला म्हणाल्या, पण ते जर तुला इतकं वाईट वाटतं आहे तर आईला पत्र पाठवू की मी 4 दिवस आणखी राहते म्हणून. मालूबाईला तर अलबत्त तू राहिलेली फार पसंत पडशील. ताराबाई म्हणाली, आपले फार उपकार मानते मी जास्त राहायचा आग्रह केल्याबद्दल, पण आता मला जास्त सवड नाही. येत्या शनिवारी मला मुंबईत असलंच पाहिजे. माईसाहेब म्हणाल्या, इतकी काय गर्दी आहे, अजून 3 वार तरी कुठे गेले आहेत. आम्ही तर म्हटलं तू 2 महिने तरी निदान राहशील. मालूबाईला आम्ही आधीच तसं सांगितलं होतं, पण इतकं काय अडलं आहे घरी. तुमची आई 4 दिवस आणखी चालवून घेईल. ताराबाई म्हणाली, आईला चालेल पण बाबांचं नाही चालणार. परवाच त्यांनी लवकर ये म्हणून लिहिलं आहे. माईसाहेब आश्चर्याने म्हणल्या, आईला चालेल तर बापाचा काय संबंध. लेकीशी बापाला काय करायचं असतं. आणखी संबंध 1.5 महिना राहाल तर एकीला मी मजबरोबर मुंबईपर्यंत सुद्धा नेईन. आमची दासी बसेल बाहेर कोचमन जवळ आणि ती जागा तुला देऊ. अन उकडत नसलं तर दोघींनाही आत घेऊ, कारण तुम्ही दोघीही काही जाड्याजुड्या नाही आहात. ताराबाई मोठ्या कष्टाने शांतपणे म्हणाली, ते खरं, पण आमचा भेद बदलायची आता सवड नाही. आता माईसाहेबांचा नाईलाज झाला. त्या म्हणाल्या, बरं बाई तुमचं ते खरं. मालूबाई, एक शिपाई द्या बरं का त्यांच्याबरोबर. आगगाडीतून दोघी तरण्या ताठ्या मुलींना एकटं जाणं मला अगदी नापसंत आहे. गतवर्षी भैयासाहेबांची बहीण सरलादेवी इथनं गेली तर मी 4 शिपाई प्यादे आणि 2 दासी बरोबर दिल्या होत्या. मोठ्या थोर माणसांनी एकटं दुकटं काय धावत सुटावं. सरलादेवी म्हणजे केवढी श्रीमंत आणि घराणं तर असं खानदानीचं, तिनं भिकारड्यासारखं कसं जावं. मालूबाई, जरूर शिपाई पाठवा बरं. मला बरं आधीच हे सांगायचं सुचलं, नाहीतर तुम्ही वेडगाळासारखं केलं असतं. ताराबाई म्हणाली, आमचे मामा आपला शिपाई मुंबईहून इथे स्टेशनापर्यंत आम्हाला न्यायला पाठवणार आहेत. माईसाहेब म्हणाल्या, तुझा मामा शिपाई ठेवण्या इतका काही आहे का कोणी तुझा मामा. बरं बरं ते तर ठीकच, बरं, इथं स्टेशनवर थांबाल तेव्हा आमचं नाव सांगितलं तर तुम्हाला काही अडचण नाही पडणार. आणखीही असलेच प्रश्न माईसाहेबांनी केले, त्यांची उत्तरे द्यावी लागत, कधीकधी माईसाहेब स्वतःच देत, म्हणून तिकडे लक्ष द्यावं लागे. हे एक प्रकारे बरेच झाले, नाहीतर डोके इतके भणभणून विचारमग्न असल्यामुळे ताराबाई कदाचित आपण कोठे आहो ते विसरली असती. पण एकटी असली की ताराबाईच्या डोक्यात सदोदित एकच विषय झाले. पुन्हा पुन्हा ते पत्र वाचून मन खट्टू होई, तरी पण ते वाचावेसेच तिला वाटे. ते पत्र आता बहुतेक तिला तोंडपाठ होऊन गेले होते. प्रत्येक वाक्य वाचताना लिहिणाऱ्याविषयी भिन्न भिन्न विचार डोक्यात उभे राहत. भाषेचा उद्दामपणा व बेपर्वा पाहून अजून सडकून संताप येई. पण आपण किती अन्यायाने त्यांची निर्भत्सना केली, किती अद्वा तद्वा त्यांना बोललो, विनाकारण किती नसते आरोप त्यांच्यावर लादले, ते सारे आठवले की तिचा राग आपणा स्वतःवरच उलटे. व त्यांना मनात किती विषाद वाटला असेल, त्यांच्या आशापूर्ण मनाचा कसा बेसुमार हिरमोड झाला असेल, ही कल्पना त्यांच्याविषयी एक प्रकारची कीव सुद्धा कधीकधी उत्पन्न करी. त्यांच्यासारख्याने आपणावर प्रेम करावे याविषयी कृतज्ञतापूर्वक अभिमानही अस्पष्टपणे वाटे. पण त्यांच्या एकंदर शांतपणाबद्दल इतके संतापण्याला कारण असतानाही इतकी कशी शांती धरली त्याबद्दल त्यांचा थोडासा आदरही वाटू लागे. परंतु एकंदरीत तो माणूस तिला नापसंत वाटत असल्यामुळे त्याला नाकारल्याबद्दल यत्किंचितही पश्चाताप वाटेना. अगर पुन्हा त्याची गाठ कोठे पडावी असेही तिच्या बिलकुल मनात आले नाही. स्वतः आपण मात्र फार आचरटपणाने वागलो, अगदी कोती दृष्टी होऊ दिली, हा विचार नेहमी तिच्या मनाला खाऊ लागला. व आपल्या घरातल्या इतर मंडळीच्या वर्तनाची तर तिला थोडीशी लाजही वाटू लागली. त्यातून हेही तिला स्पष्ट दिसू लागले की त्यांचे ते दोष सुधारायची आशा बिलकुल नाहीच. बाबासाहेब काय, नुसती चेष्टाच करीत बसायचे, पण कधी पोरींना चार शब्द बोलून रागे भरतील तर शपथ. आणि नाहीतर काय, तिची स्वतःच समजूत कमी, ती इतरांना काय ओलावणार. कितींदा तरी शांताक्काने आणि आपण धाकट्या दोघींचा मूर्खपणा सुधारण्याचा यत्न केला होता, पण त्यांना आईची फूस असल्यावर त्या आम्हाला काय भीक घालतात. हिरीला स्वतःला फारसा हट्ट नव्हता, इतकेच नव्हे तिला दाबली तर ती दबेही, पण सुंदरच्या नादाने तीही कोणाची ऐकेनाशी झाली आहे. सुंदर तर इतकी आग्रही व शेफारली आहे की तिच्याशी बोलणेच कोण अवघड होते. अगदी मूर्ख, डवली व आळशी अशा त्या दोघी बनल्या आहेत. रिसाला आल्यापासून तर ऑफिसराशिवाय त्यांना दुसरा विषयच नव्हता, व रोज शिवदुर्गाला गेल्याशिवाय त्यांचे चालतच नसे. शांताक्काचीही काळजी तारेच्या डोक्यात थारात घेऊन राहिली होती. आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या असल्यामुळे भाऊसाहेबांची योग्यता पूर्ववत चढली होती व त्या मानाने शांताक्काच्या नुकसानीचीही किंमत वाढून गेली. त्यांच्या अंतःकरणात प्रेम ओतप्रोत आहे हे ठरलेच, व मित्राच्या व बहिणींच्या सांगण्यावर फाजील विश्वास टाकला एवढाच फार तर दोष. याशिवाय दुसरा कोणताही दोष त्यांच्या ठिकाणी आढळत नाही अशी तिची खात्री झाली. इतके सर्व प्रकारे इष्टस्थळ, इतके प्रेमळ माणूस, इतकी सोन्यासारखी संधी व सुखी होण्याची इतकी अचूक खात्री हातून नाहीशी झाली. आणि तीही आपल्याच माणसांच्या मूर्खपणामुळे. हा विचार ताराबाईच्या मनाला किती विषण्ण करीत असेल. आणखी नागेशरावासारखा बाहेरून उत्तम दिसणारा प्राणी आतून इतका नादान व कुचकामाचा असावा याही विचाराने तिचे डोके भणाणून जाई. आजपर्यंत कधीही दुर्मुखलेली अथवा खट्टू स्थितीत फार वेळ असल्याचे माहीत नसलेली ताराबाई मनात इतकी वरमून गेली, इतकी सर्व गोष्टींशी नाखुश झाली की तिच्या मुद्रेवर पूर्वीप्रमाणे उल्हास व हुशारी क्वचितही दिसेनाशी झाली. नजरबागेत आता लागोपाठ आमंत्रणे येत होती, कारण माईसाहेबांना खरोखरच कर्मेनासे झाले होते. शिवाय मालूबाईची बहीण व मैत्रीण जाणार, त्यांना बारीक सारीक बाबतीतही सूचना करण्याची सुसंधी माईसाहेबांनी वाया कशी बरी दडवावी. लुगडी चोळ्यांच्या घड्या कशा घालाव्यात, ट्रंक कशी भरावी वगैरे गोष्टींवर माईसाहेबांनी इतक्या आग्रहाच्या सूचना केल्या की घरी आल्यावर आदल्या दिवशी भरून ठेवलेली सगळी ट्रंक पुन्हा उपसून नव्या पद्धतीने भरण्याची शेवंतीला जरूर वाटली. जेव्हा माईसाहेबांचा अखेर निरोप घेतला तेव्हा त्यांनी कोण पण अत्यंत लोभ दाखवून वाटेनं जपून जा आणि पुढच्या वर्षी अशाच आमच्या गावाला या हा असं अत्यंत आग्रहाने तीन तीनदा म्हटले. पण एक बोटभर खणाची चिंधी हातात दिली असेल तर छे रामाचे नाव. अक्कासाहेबांनी तर नुसते किंचित हास्य करून मानेनेच निरोप दिला.